चीनी मंडी .com पॉडकास्ट।
जीएसटी चुकवणाऱ्या 75,000 जणांना नोटिसा। माल आणि सेवा कर चुकवणारे अधिकारी गुजरात येथे स्कॅनरमध्ये सापडले आहेत। अहवालानुसार जीएसटी अधिकाऱ्यांनी जवळपास 75,000 कर चुकव्यांना पकडलं असून त्यांना कर चुकवल्याबद्दल नोटिसाही पाठवण्यात आल्या आहेत। माध्यमांनी दिलेल्या अहवालानुसार ई वे बिल्स जनरेट केलेल्या आणि GSTR 1 भरलेल्या पण GSTR 3B ची पूर्तता केलेली नाही अशा जवळपास 22,000 उद्योजकांनाही कर भरण्यासाठी नोटिसा पाठवल्या आहेत। 15,000 व्यापाऱ्यांना मिळालेल्या नोटिसांमध्ये करपतदाव्यांमध्ये विसंगती आढळली आहे। 8,000 उद्योजकांना सरकारच्या अधिकृत नोटिसीला सामोरं जावं लागत असून त्यांची GST टॅक्स पेयर अशी नोंदही नाही। 30,000 ज्यांनी GST भरलेला नाही त्यांना या नोटिसा म्हणजे एक सणसणीत चपराक आहे। नुकतंच बोगस चलनद्वारे GST परतावा मिळवणाऱ्या 5,106 निर्यातदारांचाही सरकारनं पर्दाफाश केला आहे।